सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। अश्विन शुद्ध चतुर्थी या कार्यक्रमास गणेशपुरम मध्ये उपस्थित असलेल्या आणि हा कार्यक्रम ऑडिओ ब्रॉडकास्ट वरून ऐकत असलेल्या सर्व साधक बंधू भगिनींचं मी हेमंत पाटील मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करणार आहोत। सद्भक्त सौभाग्यवती अमृता कुलकर्णी प्रार्थना म्हणेल।
एकता भक्ति ने जगी धन्य प्रेम स्थिति ज्ञानासवे मुक्तता कोमलता नित दर्शनी मधुरता स्पर्शे करी पूर्णता ध्यातो मी मकरंदनाथ यति तो साक्षात सायुज्यता ध्यातो मी मकरंदनाथ यति तो साक्षात साक्षात सायुज्यता साक्षात
आज आपण जमले आहोत एका पवित्र उत्सवासाठी. आजचा हा कार्यक्रम आपणा साधकांसाठी विशेष महत्वाचा असा आहे. जन्मदाता आईवडिलांनंतर ज्यांनी अत्यंत दयाळूपणे कृपावंत होऊन आपल्यावर संस्कार केले, जे संस्कार आपल्याला जन्ममृत्यूच्या चक्रातून सोडवणार आहेत, या मरते लोकांतून आपली सुटका करण्याची ज्यांच्या हृदयात अनुकंपा आहे, जी या जगतात आपली खरी आई होऊन राहिलेली आहे, अशा या आपल्या सद्गुरू माऊलींना त्यांच्या सद्गुरूंकडून आपल्या बाबतीत हे काम करण्याचा अधिकार सुपूर्द झाला तो हा दिवस. सद्गुरू भेटल्यानंतर त्यांचा अखंड सहवास आपल्याला मिळावा अशी इच्छा आपल्या प्रत्येकालाच असते. सद्गुरूंना देखील त्यांना शरण आलेल्या जीवांचा प्रवास पूर्ण होईपर्यंत त्यांच्याबरोबर राहण्याची इच्छा असते. पूर्णत्वाला गेलेला जीव पाहण्याचा आनंद त्यांना कृतकृत्य करतो. हे सगळ्यांच्याच बाबतीत व्हावं असं त्यांना कळकळीने वाटत असतं. पण या लांब पल्ल्याच्या प्रवासात देहाच्या मर्यादा असतात. हे काम अखंडपणे पुढे चालत राहावं असं त्यांना वाटत असतं. त्यासाठी ते योग्य उत्तराधिकारीच्या शोधात असतात. आणि असा योग्य शिष्य मिळाल्यानंतर त्याची सद्गुरूपदी नियुक्ती करून ते ऋणमुक्त होतात. नाथ संप्रदायातील उज्ज्वल इतिहासात काही वर्षांपूर्वीच हे घडलं तो हा दिवस. साधकांना आश्वासित करणारा हा दिवस असतो, कारण तेच सद्गुरुतत्व दुसऱ्या देहाच्या अंगाने त्याच्या आत्मउन्नतीच्या प्रवासात त्याची साथ देण्यासाठी पुन्हा सज्ज झालेलं असतं. आज अश्विन शुद्ध चतुर्थी, नाथ संप्रदायाच्या इतिहासातील अनन्यसाधारण महत्व असलेला दिवस. आजपासून ठीक 22 वर्षांपूर्वी मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 1992 रोजी स्वामी माधवनाथांनी स्वामी मकरंदनाथांना सांप्रदायिक अधिकार सुपूर्त केले. या आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या दिवसाचं विशेष महत्व असं आहे की आजच ती तिथी आहे. एरवी आपण हा कार्यक्रम तिथीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी करतो. आज रविवार आणि तिथी जुळून आलेली आहे. सद्गुरु शिष्य परंपरेमध्ये संक्रमण ही एक गरज असते. संप्रदायातील प्रत्येक सद्गुरूंनी संप्रदाय अगदी शुद्ध राहावा अशी दक्षता घेतलेली असते. योग्य शिष्याला अधिकार देताना त्याचं पालन कसं करायचं, तो मक्ता कसा सेवाभावाने पार पाडायचा याचंही मार्गदर्शन ते करतात. सद्गुरू आणि सत्शिष्य अशा या परंपरेस आत्मज्ञान प्रदानाच्या शृंखलेत अत्यंतिक महत्व आहे. या विश्वात अनेकविध संप्रदाय पूर्वी होते, आताही आहेत आणि पुढेही राहतील. पण या सर्व संप्रदायातील एक समान धागा आहे, तो म्हणजे गुरु शिष्य परंपरा. आपल्या संप्रदायाची उपास्य दैवत, उपासना पद्धती आणि मंत्र तत्वज्ञान याचे सम्यक प्रदान सद्गुरू अधिकारी शिष्यास करतात. या पद्धतीने ही ज्ञानगंगा अखंड प्रवाही राहते, युगानुयुगे पतितांना पावन करते. नाथ संप्रदाय हा एक असा संप्रदाय आहे की ज्याला अखंड परंपरा लाभलेली आहे. हा अतिशय प्राचीन संप्रदाय आहे. आदिनाथ म्हणजे भगवान शंकरांपासून हा सुरू झाला. त्यांच्यापासून ते ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत हा संप्रदाय चालत आला. ज्ञानेश्वर महाराजांनी 1296 साली समाधी घेतली. ज्ञानोबांनंतर 300 वर्ष हा संप्रदाय तसाच होता. पुढे देवनाथ महाराजांपासून हा पुन्हा सुरू झाला. त्यांच्या जीवनचरित्रात असं वर्णन आहे की ज्ञानेश्वर महाराजांनीच आळंदीला त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना दर्शन देऊन मार्गदर्शन केलं. पुढे मग चुडामणी महाराज, गुंडा महाराज, रामचंद्र महाराज, महादेवनाथ महाराज, रामचंद्र महाराज तिकोटेकर, विश्वनाथ महाराज, गणेशनाथ महाराज, स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ आणि आत्ता विराजमान असलेले स्वामी मकरंदनाथ महाराजांपर्यंत हा संप्रदाय अखंड चालत आला आहे. सद्गुरूंकडून शिष्याकडे हा संप्रदाय सोपवला जात असल्यामुळे या गुरु शिष्यांकडून संक्रमित होत असलेलं ज्ञान अतिशय शुद्ध स्वरूपात राखलं गेलं आहे. अनेक जीवांच्या उद्धारांसाठी अशी ही गुरु शिष्य परंपरा पुढे चालण्यामध्ये दैवी प्रेरणा, दैवी इच्छा निश्चितच काम करत असते. सुखप्राप्ती हे आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचं, प्रत्येकाच्या जीवनातील प्राथमिकता असलेलं ध्येय आहे. सुखप्राप्तीच्या दोन पद्धती दिसून येतात, एक विषयजनित सुखप्राप्ती आणि दुसरी विषयरहित सुखप्राप्ती. विषयांपासून सुखप्राप्ती करण्यास व्यावहारिक ज्ञान पुरतं, पण विषयरहित अमर्याद शाश्वत सुखाच्या प्राप्तीसाठी तत्वज्ञानाची आवश्यकता असते. या तत्वज्ञानाच्या आधारेच आत्मज्ञान होतं. बाह्यसृष्टी आणि अंतरसृष्टी यांच्या उत्पत्ती स्थिती लयास आधारभूत असलेलं एकच तत्व आहे आणि मी तेच आहे या भावाने खरी तृप्ती, खरं सुख प्राप्त होतं. यासाठी सद्गुरूंकडून अनुग्रह मिळणं आवश्यक आहे. अनुग्रहामुळे सद्गुरूंकडून नेमका मार्ग, नेमकी साधना आपल्याला समजते, कारण त्या मार्गाने ते गेलेले असतात. समर्थ म्हणतात, म्हणून ज्ञाता पाहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, सारा सार विचारे जीवा मोक्ष प्राप्त. अशी प्राप्त पुरुषांकडून अनुग्रह घेण्याची सोय कृपाळूपणे संप्रदायातील पूर्वसुरूंनी आपल्यासाठी केला तो हा दिवस. जेव्हा स्वामी माधवनाथांनी ही जबाबदारी स्वामी मकरंदनाथांवर सोपवली तेव्हा ते अवघे 35 वर्षांचे होते. केवळ गुरु आज्ञे म्हणूनच त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. त्यांचा भाव त्यावेळेला कसा होता? ज्ञानोबांच्या शब्दात सांगायचं झालं तर, एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू, ફરી સંત કૃપા દીપકુ સોજોળું હશે. યાબદ્દલ બોલતાના સ્વામીજી અતિવ નમ્રતેને મંતાત, સ્વામી માધવનાથાના દુસરા ચાંગલા પર્યાય નહોતા म्हणून त्यांनी माझी निवड केली. खरं तर भगवंत म्हणतात तसं, निर्माण मोहा जितसंग दोषा आध्यात्मनित्या विनिवृत्त कामाहा द्वंद्वर्वमुक्ताः, अशा गुणांनी ते युक्त होते म्हणूनच सद्गुरुपदी आरूढ आहेत. त्यांच्या सहवासात येणाऱ्या अनेक लोकांना याचा अनुभव निश्चितच येतो आहे. त्यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. जुन्या नवीन साधकांचे भाव सांभाळत, वेळप्रसंगी कठोर निर्णय घेत, मंडळाच्या कार्यपद्धतीत आवश्यक ते बदल करत समर्थपणे ती ही जबाबदारी पार पाडताहेत. स्वामीजींनी निर्माण केलेल्या या सुंदर साधक विश्वात 1992 आधीच्या काळची आणि 1992 नंतरच्या काळच्या साधक मंडळींचा अनोखा संगम पाहायला मिळतो. या दोन्ही काळातील साधकांचे मनोगत आज आपण ऐकणार आहोत. सर्वात प्रथम मी आमंत्रित करतो प्राध्यापक डॉ दिलीप शेठ सरांना. 1983 पासून स्वामीजींच्या सान्निध्यात राहून नियमितपणे साधना करत असलेले शेठ सर आता आपलं मनोगत सादर करतील.
श्रीराम. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गुरुगीतेत म्हटल्याप्रमाणे, यत सत्येन जगत सत्यम, यत प्रकाशेन भाति तत्, यदा नंदेन नंदंती तस्मै श्री गुरवे नमः. ज्याच्या अस्तित्वामुळे जगाला अस्तित्व आले आहे, ज्याच्या प्रकाशाने हे जगत प्रकाशते आहे, ज्याच्या आनंदमयी व आनंददायी स्वरूपामुळे सर्व आनंदी व सुखी होऊ शकतात, त्या सच्चिदानंद श्री सद्गुरूंना नमस्कार असो. आपण सारे भाग्यवान आहोत की अशा सद्गुरूंचा आपल्याला लाभ झाला, किंबहुना सद्गुरूंनी आपला अंगीकार केला. आजच्या दिवशी नाथ संप्रदायाचे उत्तरदायित्व स्वामी माधवनाथांनी स्वामी मकरंदनाथांकडे सोपविले, त्यामुळे आजच्या दिवसाचे महत्व आपल्या सर्वांच्या जीवनात अनन्यसाधारण आहे. स्वामी माधवनाथांनी केलेली निवड किती नेमकेपणाने केलेली आहे हे आपण पाहतो आहोत, अनुभवतो आहोत. गंगेचं पवित्र जल ओंझळीमध्ये आपण घेतलं तर आपण किती घेऊ शकू, त्याच्या व्यतिरिक्त कितीतरी पवित्र जल शिल्लक आहे. पण हा एक अल्पसा प्रयत्न आहे, ही शब्द सुमनांजली त्यांच्या चरणी समर्पित करतो आहे. विचार करताना काय सूत्र धरावं असं चिंतन करत होतो तेव्हा, चालणे सुंदर, बोलणे सुंदर, लिहिणे सुंदर, वाचणे सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करुणी दावी, हे एक सूत्र समोर ठेवून मी शब्दांमध्ये ते बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये जे वेगवेगळे प्रसंग आहेत ते अनुभव मला घेता आले ते मी मांडतो आहे. 83 ऑक्टोबर पासून मी केंद्रात यायला लागलो. कांचन 1977 पासून केंद्रात येत होती. आम्ही त्यावेळी चिंचेच्या तालमीजवळ राहत होतो. स्वामीजी त्यावेळी पत्र्या मारुतीजवळ राहत होते. दुधिया मारुती सोसायटीत स्वामीजींनी फ्लॅट घेतला. स्वामीजींच्या सामानाचे शिफ्टिंग करण्याची संधी त्यावेळेला मिळाली. या काळात अनेक साधक वेगवेगळ्या ठिकाणी फ्लॅट घेत होते आणि सामान शिफ्ट करण्यासाठी रविवारचं सकाळचं ध्यान केंद्र झालं की हा शिफ्टिंगचा कार्यक्रम व्हायचा. पण असं लक्षात आलं की हे शिफ्टिंग ज्या वेळेला ठरलं त्याआधी 8 दिवस स्वामीजी आणि दादा जसं जमेल तसं सायकलवरून रिक्षेमधनं जसं सामान थोडं थोडं न्यायचं, आपण कसं करतो की सामान शिफ्टिंग म्हणजे सगळं एकदम न्यायचं आणि मग 8 दिवस लावत बसायचं. स्वामीजींनी उलट केलं, ते न्यायचं आणि तिथे तिथे लावायचं आणि सगळ्या साधकांना आपल्या सहकार्यांना त्यात इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचं. म्हणून एक दिवस सगळं सामान आम्ही त्यावेळेला तिथे नेलेलं होतं. चिंचेच्या तालमीजवळ दुकान व त्या शेजारी अभ्यासाची खोली, तिथे मी अभ्यास करीत बसे. सत्यसाई निलम येथील प्रवचन झाल्यावर अथवा केंद्रात उशीर झाल्यावर स्वामी मकरंदनाथ विलासदादा कांचन सुमित्राला घरी सोडायला येत असत. त्यावेळेला स्वामीजींच्याकडे एक लेडीज सायकल होती. झब्बा पायजमा अशा वेशात स्वामीजी असत. त्यावेळेला बँकेचे युनियन लीडर म्हणून त्यांनी निभावलेली भूमिका तीही अतिशय नेमकेपणाची होती. स्वामीजींनी ती समर्थपणाने बजावली होती. त्यांच्या अंगी असलेले नेतृत्व कौशल्य त्यावेळेला सर्वांना जाणवत असे. मी अभ्यासाला बसलो असता कधी फेरफटका मारायला बाहेर पडल्यावर स्वामीजी आवर्जून खोलीत येत असत, चौकशी करत असत. केंद्राच्या परिवारात मी सहजच रुळलो. केंद्राच्या उत्सवात पूर्वतयारीसाठी आवर्जून जात असे. तेव्हा सजावटीच्या कामात सुचवलेली एखादी कल्पना स्वामीजी उचलून धरत असत. त्यामुळे केंद्राच्या परिवाराचा मी सहजच अविभाज्य भाग होऊन गेलो. स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळाची त्यावेळेला स्वामींनी पुढाकार घेऊन स्थापना केली. या सर्व प्रक्रियेत स्वामी माधवनाथ स्वामी मकरंदनाथांची कार्यपद्धती कार्यकुशलता बारकाईने पाहत होते. साधनेवरील स्वामीजींची निष्ठा स्वामी कार्यावरील निष्ठा यामुळे मंडळाच्या विश्वस्तपदावर मोठ्या स्वामीजींनी स्वामींची नियुक्ती केली. ती स्वामीजींनी सार्थ ठरवली. केंद्राची कार्यपद्धती कशी असावी याविषयी स्वामी मकरंदनाथांनी मुद्देसूद लेखन करून स्वामी माधवनाथांना सादर केलं. ते वाचून स्वामीजींना अतिशय आनंद झाला, समाधान झाले. त्या लेखनाच्या झेरॉक्स प्रती काढून सर्व साधकांना स्वामीजींनी देण्यासाठी सांगितले. स्वामीजींना सद्गुरूंना अभिप्रेत असे वैयक्तिक जीवन आणि साधकाचे जीवन यांची स्वामींनी सुरेख सांगड घातली. स्वामी माधवनाथांना केंद्रात नियमित येणं आवडत असे. एखादा साधक काही कारणांनी आला नाही तर स्वामीजींना काळजी वाटे, ते चौकशी करत. प्रत्येक साधक त्याच्या त्याच्या ठिकाणी बसलेला स्वामीजींना आवडत असे. केंद्रात प्रार्थना गीतापठण झाल्यावर अमंग ज्ञानेश्वरीचे वाचन असे. स्वामी मकरंदनाथ हे वाचन करत असत. त्या वाचनाचा स्वाभाविक परिणाम साधक श्रोत्यांवर होत असे. गीतेतील श्लोकात भगवंताच्या मनात असलेले भाव, ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत केलेले रसाळ निरूपण आणि त्यावर स्वामी स्वरूपानंदांनी प्रचलित मराठीत आणलेला भावार्थ हा स्वामीजींच्या वाणीतून वाचनातून साधकांच्या अंतःकरणात पोचत असे. त्यामुळे आम्हा सर्व साधकांना त्यावेळेला असं वाटायचं की केंद्रात बरोबर आपण वेळेवर जाऊन बसायला पाहिजे. म्हणजे केंद्रात येणं ती प्रार्थना आणि त्यानंतर स्वामीजींचं ज्ञानेश्वरी वाचन ही एक मेजवानीच एका अर्थाने असायची. म्हणजे आपणही वाचतो पण ते वाचताना ते नेमकेपणाने त्या शब्द कुठे थांबायचं कुठे पॉज घ्यायचा हे जी एक कारण ते आतमधूनच येत होतं. म्हणजे वाचताना त्याच्या साधकांपर्यंत का पोचत होतं असा विचार करायला गेल्यानंतर लक्षात आलं की ते वाचताना त्यांच्या अंतःकरणाचे भाव सहजगत्या होते. कारण 1988 कार्तिक महिन्यात मला एक अशी एक संधी मिळाली की 1988 साली स्वामीजींनी घरी ज्ञानेश्वरी निरूपण आयोजित केलेलं होतं आणि त्यावेळेला नाना भवाळकर मी आणि स्वामीजी असे आम्ही त्यावेळेला पारायणाला बसलो होतो. ज्ञानेश्वरीचं पारायण, 3 दिवसाचं हे पारायण, म्हणजे 9,000 ओव्या दररोज वाचणं ही एक पर्वणी त्यावेळेला मिळाली होती. आणि स्वामीजींच्या बरोबर ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे ज्ञानेश्वरीची अतिशय गोडी अशी मला त्यावेळेपासून लाभली. 1981 साली मी पुणे विद्यापीठात MSc ला प्रवेश घेतला. त्यावेळेला घरी सत्यनारायणाची पूजा आयोजित केलेली होती. या निमित्ताने भजनाचा कार्यक्रम होता. तेव्हा सर्व साधकांसमवेत स्वामी मकरंदनाथ घरी आले होते. स्वामीजींनी सांगितलेले येतिया पुसे जातिया धाडी निरोप हा अभंग मला आज देखील आठवतो. चालणे सुंदर बोलणे सुंदर लिहिणे सुंदर वाचणे सुंदर भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करुणी दावे. स्वामीजींचे लेखन अतिशय सुंदर आहे. माझ्या डायरीमध्ये स्वामींच्या हस्ताक्षरामध्ये नोंद आहे. अनुषंगिक साधनेची सुरुवात ज्यावेळेला झाली स्वामीजींनी साधकांना याची ओळख करून देण्यासाठी म्हणून सुरुवात केली ते पहिलं केंद्र श्री क्षेत्र भुगाव येथे स्वामीजींनी आयोजित केलेलं होतं आणि याचं सूत्रसंचालन संयोजन करण्याची जबाबदारी त्यावेळेला मला मिळालेली होती. त्या पहिल्या कार्यक्रमामध्ये स्वामी स्वरूपानंदांच्या पत्रमंजुषेतील एक पत्र स्वामीजींनी घेतलेलं होतं. सकाळी 6 ते 9 ध्यान आणि नंतर मग अल्पोपहार झाल्यानंतर सोहमध्वनी असे खेळत देहादी प्रपंच माईक हे जे त्या पत्रमंजुषेमधील छोटी छोटी भाग असे करून स्वामीजींनी एक एक तासाचा असा पिरियड त्याच्यासाठी दिलेला होता. तेव्हा या भुगावच्या एक दिवसाच्या शिबिरामध्ये संपूर्ण दिवस या काव्याच्या अनुसंधानामध्ये कसं राहायचं हे स्वामीजींनी त्यांनी आधी ते बराच काळ केलेलं होतं आणि मग ते साधकांसाठी त्यांनी खुलं करून दिलं. स्वामीजींना प्रथम केंद्रात पाहिले तेव्हा शिवाजी महाराजांची आठवण मला झाली. त्यांचे दमदार चालणे, बोलणाऱ्याच्या शब्दाकडे त्याच्या म्हणण्याकडे त्यांचे बारीक लक्ष असते. बोलणे स्पष्ट असते, निसंदिग्ध असते, भूमिका निश्चित असते. काय करायचे नाही, काय पाहायचे नाही, काय बोलायचे नाही, काय खायचे नाही आणि किती खायचे याचा नेमकेपणा त्यांच्याकडे आहे. पूर्वी मला आश्चर्य वाटायचे की स्वामीजींना एवढेसे खाणे कसे पुरते. मी डाएट करायला सुरुवात केल्यानंतर हे लक्षात आले. स्वामीजींनी सर्व जीवनाला संयमित केलेले आहे. मोठ्या स्वामीजींना जो नेमकेपणा, जी प्रमाणबद्धता अभिप्रेत होती ती स्वामी मकरंदनाथांकडे अंगीभूतच आहे. स्वामीजींचे खळखळून हसणे ही देखील एक अनुभवण्याची गोष्ट आहे. भुगावला साधना शिबिरात त्यांच्या संगतीत तो अनुभव मी घेतलेला आहे. स्वामींच्या कार्याविषयीची कमिटमेंट ही काय असते हे याचा एक प्रसंग ही आठवण आहे. सद्भक्त सतीश दीक्षितांकडे पूजनीय स्वामी माधवनाथांची पाद्यपूजा होती. त्यावेळी आम्ही सायकलवरून गेलो होतो. मोठ्या भावाने मला सायकल घेतली होती. बहुतेक सर्व ठिकाणी सायकलवरून जाण्याची पद्धत त्यावेळेला होती. पाद्यपूजा झाली, परत येताना सायकलवरून निघालो. स्वामीजी बरोबर होते. त्या काळामध्ये स्वामी माधवनाथ परगावी जाणार होते. मला ट्रेकिंगची आवड होती. संधी मिळाली की ट्रेकिंगला जायचो. त्यावेळेला मी येताना स्वामीजींना विचारलं की स्वामीजी एक दिवस ट्रेकिंगला जायचं का. लोणावळ्याजवळ नागफणी म्हणजे ड्युक्सनोज हा पॉईंट चांगला आहे. स्वामींनी माझे म्हणणे ऐकून घेतले. अत्यंत प्रेमाने मला म्हणाले की अरे मला आवडलं असतं, परंतु स्वामीजी केंद्रात नाहीयेत तेव्हा आपण केंद्रात असायला हवं. ती आपलीच जबाबदारी आहे. म्हणजे किती त्या चचा किती नेमका वापर होता ती आपलीच जबाबदारी आहे. ती आणि आपली ती आपली जबाबदारीच आहे. याच्यामध्ये जबाबदारी म्हणजे काहीतरी आपल्याला ओझं दिलं आहे असं आहे, पण ती आपलीच जबाबदारी आहे. ही कार्यामधली कमिटमेंट आहे. स्वामीजींचा तो हळूवार आवाज, परंतु निर्णयातील ठामपणा आणि व्यक्त करण्याची पद्धत आज देखील मला जशीच्या तशी आठवते. काय शेठजी कसं काय असं पाठीवर हात टाकून हे शब्द आपलेपणा आपुलकी जाणून देतात. भगवंताविषयी पांडुरंगाविषयी प्रभू रामचंद्राविषयी त्यांच्या अंतःकरणात असलेला भाव आपल्याही अंतःकरणावर परिणाम केल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबा माऊली तुकाराम हे भजन सांगताना ते ज्या तल्लीनतेने सांगतात तल्लीन होऊन जातात आणि त्या तल्लीनतेत ते आपल्यालाही घेऊन जातात. स्वामीजींचं वैशिष्ट्य असे की भगवंताविषयीच्या प्रेमभावात ते आपल्यालाही सुस्नात करतात. हरिपटात माऊली म्हणतात संतांचे संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती येणे पंथे. गीता ज्ञानेश्वरी दासबोध या ग्रंथांचा प्राथमिक अभ्यास 1980 काळातच स्वामींचा तयार होता. त्यात जी जीवन प्रणाली सांगितली आहे, ज्या पद्धतीने स्वामी माधवनाथांनी हे ग्रंथ प्रत्यक्ष जगून दाखवले त्याप्रमाणे स्वामी मकरंदनाथ जगून दाखवत आहेत. आपल्याला वस्तुपाठ घालून देत आहेत. ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे ते पुरे कोण म्हणे आकर्णिता. त्यामुळेच की काय ज्ञानेश्वरीचा क्रॉस सेक्शन घेतो हे ते म्हणू शकतात. समग्रपणाने त्यांनी या शास्त्र ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे. तसेच हे जीवन जगण्याचे शास्त्र आहे अशी साधकांची धारणा होते. स्वामी कार्याचा विस्तार करताना शुद्ध परमार्थ कसा वाढेल याची दक्षता त्यांनी घेतली. कोणत्याही प्रकारचे कर्मकांड त्यांनी वाढू दिले नाही. उलट पक्षी एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो आहे हे पाहिल्यावर त्यांनी वेळीच अत्यंत स्पष्टपणाने ते मर्यादित करण्यास सुरुवात केलेली दिसते. अमुक एक गोष्ट करायची नाही असे न म्हणता त्यासाठी योग्य तो पर्याय देऊन स्वामी कार्याची शुद्धता त्यांनी राखली. स्वामींची या मनोभावा न चुकीजे हे जी परमसेवा. सुरुवातीला स्वामीजींचे निरूपण जड वाटायचे, परंतु जशी जशी साधना करत जाऊ, निरूपण ऐकत जाऊ, तशी आपली बुद्धी विकसित होत जाते. आता ते ज्यावेळी भगवद्गीतेतील अध्याय संगती सांगतात, म्हणजे एका अध्यायातून दुसरा अध्याय कसा निर्माण झाला, भगवंताचे मनोगत काय, त्यावेळी आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. एकदा नागपूर आनंद यात्रेत सहभागी होण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी मी साखरे महाराज मठात 6व्या अध्यायावरील निरूपण करीत होतो. ते संपत आलेले होते, 7वा अध्याय सुरू करायचा होता. रेल्वे प्रवासात मी स्वामीजींना प्रश्न विचारला की 7व्या अध्यायात ज्ञान विज्ञान योग सांगायचे प्रयोजन काय. तेव्हा स्वामीजी म्हणाले, तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना ज्ञान विज्ञानावर चर्चा सुरू झाली. मध्ये 4वा 5वा 6वा अध्याय आला, ध्यान साधना सांगितली, जे ज्ञान झाले ते व्यवहारात कसे अवलंबायचे यासाठी 7वा अध्याय आला. ते ऐकून माझे समाधान झाले. गीता दर्शन ग्रंथामध्ये आपण जर हा मुद्दा पाहिला तर त्यावेळेला मला रेल्वेमध्ये स्वामीजींनी जे सांगितलं होतं ते तसंच्या तसं तिथे आलेलं आहे. म्हणजे तो जो विचार आहे तो विचार त्याच्यावर काही विचार करून सांगितलं, म्हणजे तो आधीच त्यांची सगळी भूमिका त्यावेळेला तयार होती. त्यांचे ते सखोल चिंतन पाहून मी नतमस्तक झालो. स्वामीजींबरोबर क्रिकेट खेळण्याची संधीही मिळाली. सत्यसाई निलम येथील स्वामी माधवनाथांचे शुक्रवारी प्रवचन असायचं. हे प्रवचन संपल्यावर आम्ही सिंधिया तालमीजवळ राहत होतो, तिथे आम्ही विलासदादा, गिरीश वर्दे, स्वामीजी आणि मी आम्ही येतो यायचो. या चौघांची दोन टीममध्ये विभागणी व्हायची. अर्धा तास हाफ पिच क्रिकेट असायचे. स्वामीजी म्हणजे परफेक्शनिस्ट. बॉलिंग केली की रन रोखायच्या आणि क्रिकेट विकेट काढून द्यायची. आणि बॅटिंग करायला गल्ली क्रिकेटचे वेगवेगळे नियम असतात. उचलून मारेल की आउट, अमुक एक भिंतीला लागला की एक रन, याला लागलं की दोन रन. तेव्हा गल्ली क्रिकेटच्या नियमाप्रमाणे रन करून स्वामी टीमला जिंकून द्यायचे. असे स्वामीजी आपल्याला लाभले, त्यांनी आपले म्हटले, हे आपले परमभाग्यच. आणि अश्विन शुद्ध चतुर्थीच्या निमित्ताने स्वामीजींनी नाथ संप्रदायाची धुरा त्यांच्याकडे दिली तो हा दिवस आहे. साधक विश्वाच्या दृष्टीने दसरा दिवाळीच. पूजनीय स्वामीजींनी आपल्यावर कृपा केली म्हणून आपण कृपांकित आहोत. त्यांनी स्नेह दिला म्हणून आपण स्नेहांकित आहोत. त्यांनी प्रेम दिले म्हणून आपण प्रेमांकित आहोत. त्यांनी अनुग्रह दिला म्हणून आपण अनुग्रहित आहोत. आणि म्हणूनच आपण सारे भाग्यवान आहोत. हरिओम तत्सत.
बारा पंधरा मिनिटातच शेतकऱ्यांनी स्वामीजींचं अल्पचरित्र आपल्यापुढे उभं केलं. प्रत्येक साधकाला, आपल्या शिष्याला, आपल्या सद्गुरूंविषयी, त्यांच्या जीवनाविषयी जाणण्याची एक जिज्ञासा असते. ते काय काय करायचे, वेगवेगळ्या प्रसंगी ते कसे वागले, कसं त्यांनी आपल्या सद्गुरूंचे मनोभाव जपत स्वतः गोष्टी करून दाखवल्या, हे सगळं जाणण्याची थोडी बहुत पूर्तता शेठ सर तुमच्या मनोगतातून झाली. त्यानंतरचा मनोगत व्यक्त करील डॉक्टर योगिता ओक. पारमार्थिक वातावरणात वाढलेली, परमार्थाची ओढ असलेली, सरळ मनाची, सरळ भाविक साधिका, स्वामी मकरंदनाथांविषयी असलेले तिचे भाव तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येतात. आपण आता तिचं मनोगत ऐकूयात.
श्रीराम. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज अश्विन शुद्ध चतुर्थी, आपल्या सर्वांसाठीच परमभाग्याचा दिवस. कारण ह्या दिवसामुळेच परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ आपल्याला सद्गुरु म्हणून लाभले. आजच्या या मंगल सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांनाच या सद्गुरु माऊलींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी त्यांच्याच कृपेने मिळत आहे. कशी बरं माझी पावलं स्वामीजींकडे वळली, असं काय बरं इथे होतं आणि आहे की ज्यामुळे अगदी जादूभावी तशी मी कायमची चिखली होऊन गेले की मलाही ते समजलं नाही. आज विचार केला तर वाटतं की स्वामीजी सद्गुरु माऊली म्हणून साकार व्हायच्या आधीच त्यांच्या पाऊलखुणा माझ्या आयुष्यावर उमटल्या होत्या. घरी आईबाबा आणि आम्हा तिघी बहिणींसाठी माहेर एकच पावस. मे महिन्याची सुट्टी लागली की हमखास स्वरूपाश्रमात मुक्काम, अभंग ज्ञानेश्वरीचं पारायण, परमपूजनीय सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांच्या आठवणींचा स्मृतिगंध आणि त्याच्या जोडीला मधुर रसदार हापूस आंब्यांची भरपेट चंगळ. परमपूजनीय स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह लाभल्यापासून स्वामीच सर्व काही, त्यांचं वाक्य ते ब्रह्मवाक्य असंच आईबाबांचं होऊन गेलं आणि जणू माऊलीच्या प्रेमाचंच बाळकडू मिळालं. पुढे स्वामीजींच्या कृपेने त्यांचे शिष्योत्तम परमपूज्य सद्गुरू स्वामी अमलानंद अर्थात मामा फडके यांचं दर्शन घडलं. स्वामी हेच सर्वस्व समजणाऱ्या मामांनी 12 जून 1983 रोजी मोठ्या कृपाळूपणे आम्हा तिघी बहिणींना अनुग्रह दिला. खरं तर अनुग्रह म्हणजे काय याची पुसटशी कल्पना देखील मला नव्हती. तरी सुद्धा तुला समजेल तेव्हा समजेल कळेल असं सांगून मामांनी मला त्यांचं करून ठेवलं ते कायमचंच. पुढे 17 एप्रिल 1988 वैशाख शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी मामांनी देह ठेवला. एक मोठी पोकळी आमच्या आयुष्यात निर्माण झाली तरीही सद्गुरूंच्या कृपेचं पाडबळ मात्र कायम बरोबर राहिलं. शाळा कॉलेज डेंटिस्ट्रीचं शिक्षण आणि पुढे लग्न सगळं काही स्वामीकृपेनं छान पार पडलं आणि 1997 साली मी पुण्यात आले. ऐही घडी चांगली बसत होती मात्र आतमध्ये कुठेतरी मला पोकळी तशीच जाणवत होती, स्वामींच्या मामांच्या विरहाची पोकळी. सद्गुरूंच्या पुनश्च दर्शनाची तीव्र ओढ लागली, बेचैन झाले. पण माऊलींचं लक्ष होतं, तिच्याशी नाळ कधीच जुळलेली होती आणि म्हणूनच की काय स्वामीजींचं स्वामी मकरंदनाथ म्हणून नाव कानावर आलं तेही माझे यजमान डॉक्टर विक्रमोख यांच्याकडून. स्वामीजी आणि मधुराताईंना क्लिनिकमध्ये बघितल्याचं आठवतं. तरीही ते सद्गुरू म्हणून मला परिचित नव्हते पण त्यांची साधी राहणी शांतपणा किंवा त्यांच्याकडे बघून आपल्याला बरं वाटतंय असं मात्र आम्हाला जाणवायचं. मधुराताईंना बघून त्यांच्या चेहऱ्यावरचं सात्विक सौंदर्य समाधान विशेषत्वानं जाणवायचं. अध्यात्म मंगल धाम इथे दर रविवारी सकाळी स्वामीजींचं ज्ञानेश्वरीवर प्रवचन असल्याचं समजलं आणि एका रविवारी ते ऐकण्याचा योगही आला. प्रवचन फारसं उमगलं नाही पण स्वामीजींची ज्ञानेश्वरी सांगण्याची हातोटी मात्र भावली. त्यांचं शांतपणे बोलणं, एकाही शब्दाचा पुनरुच्चार न करता ओघवत्या वाणीनं सांगणं नकळत मनाची पकड घेऊन गेलं कारण त्यातून शांती जाणवत होती. प्रवचन झाल्यावर स्वामीजींना नमस्कार करायला गेले तेव्हा स्वामीजी म्हणाले, डॉक्टरांना सांगा मला बरं वाटतंय. हे ऐकून मला बरं वाटलं आणि आश्चर्य देखील. त्यांनी मला ओळखल्याचं नवल वाटलं आणि त्यांच्या आचार स्मरणशक्तीचं प्रत्यंतर आलं. स्वत नाथपंथाचे अध्वर्य असून देखील कुठेही अभिनिवेशाचा लवलेशही नव्हता. आशीर्वाद दिल्यावर स्वामीजींनी त्यांचे 3 ग्रंथ भेट म्हणून दिले. घरी आल्यावर ते सहज उघडून बघितले, त्यावर आधीच मोहर उमटवली होती. आशीर्वाद स्वामी मकरंदनाथ. स्वामीजी आज मनात येते की तेव्हाच आपण माझा अंगीकार केला होता आणि मला मात्र त्याची पुसटशी देखील जाणीव नव्हती. चुंबकानी लोहाला आकर्षित करावं तसंच काहीसं घडत होतं. पुन्हा एकदा अध्यात्म मंगलधाममध्ये स्वामीजींचं प्रवचन ऐकण्याचा योग आला तेव्हा मात्र मला गहिवरून आलं. त्यांच्या सान्निध्यात मला काय घबाड मिळतंय हे माहीत नव्हतं. त्यांचं वक्ते पण भावतंय की त्यांच्या प्रेमळ दृष्टीतून शांती समाधानाचा या जीवाला लाभ होतोय काहीच समजत नव्हतं. मात्र आपल्याला हेच हवंय हे कुठेतरी आज जाणवू लागलं आणि याची पूर्ण खात्री पटली ती माया अपार्टमेंटमधील गुरुवारच्या सत्संगाच्या दिवशी. जानेवारी 2010 मायामधील सत्संग श्रवणाचा माझा पहिलाच दिवस जिथे जगद्गुरु श्री ज्ञानोबा माऊलींचा, सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांचा, सद्गुरु स्वामी माधवनाथांचा आठव इतक्या प्रेमाने आदराने जय जयकारातून साकारतो. जिथल्या वातावरणात केवळ प्रेमच प्रेम आहे, जिथे प्रत्यक्ष आदिनाथांचं आपल्या सर्व पूर्वसुरींचं अस्तित्व चैतन्य स्वरूपात व्यापून राहिलं आहे, त्या चैतन्याची जादू म्हणून की काय आपल्याला हेच हवं आहे याची पक्की खात्री झाली. स्वामीजींनी अंतःकरणाचा ठाव घेतला आणि त्यांच्या श्रीचरणांवर डोकं ठेवताच नकळत अश्रूंचा बांध फुटला. इतके दिवस अंतःकरणात दडून बसलेल्या भावनांना स्वामीजींनीच वाचा फोडली. मला येता येऊ दे अशी आर्जव करू लागले आणि त्याचवेळी आशीर्वाद देऊन तुम्हाला जमेल असं खंबीर आशीर्वचन त्यांनी मला दिलं. माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला. मला केंद्रात कायमचं येऊ देण्याची व्यवस्था स्वामीजींनी लिलया केली होती, अगदी माझ्या नकळत. बाळकाची भूक कळे माऊली ते बोलावूनी देते स्तनपान. वर्षातून एकदा तरी गुरुगृही जावं असं म्हणतात. पावसला बऱ्यापैकी जाणं झालं, मात्र पेणला मामांचं दर्शन घेऊन बराच काळ लोटला होता. 17 जानेवारी 2010 पेण इथे मामांच्या आणि सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांच्या प्रथम भेटीला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सुंदर सोहळा आयोजित केला होता. त्यानिमित्ताने स्वामी मकरंदनाथांचं प्रवचन आयोजित केलं होतं. तुमचं इतक्या दिवसांचं पेणला जाण्याचं राहिलं आहे, तेही होईल असं म्हणत मामांच्या दर्शनाची जबाबदारी स्वामीजींनीच लिलया उचलली आणि माझी पेणची आनंदयात्रा घडवून आणली, मला मामांच्या पाया पडून आणलं. किती तळमळीने स्वामीजी हे करत होते. स्वामीजी, माझी अशी पक्की श्रद्धा आहे की आपण पेणला येणार असतानाच आपल्याच करवी मला पेणला बोलावून मामांनी या लेकराला अलगदपणे आपल्या पदरात घातलं, माझा ताबा पूर्णपणे आपल्या हाती दिला. पेणच्या आनंद यात्रेनंतरच्या गुरुवारी गणेशपुरम येथील सत्संगानंतर नमस्काराच्या वेळी स्वामीजी म्हणाले, कार्यक्रम छान झाला. त्यांचे हे शब्द त्यांच्या मामांबद्दलच्या प्रेमभावाची जणू दाद देत होते. माझ्या पक्षी हे खूप महत्वाचं होतं. स्वामीजींच्या सान्निध्यात मी हळूहळू सुखावत होते. त्यांची सद्गुरूंवरील निष्ठा, प्रगाढ श्रद्धा आणि प्राणापलीकडचं प्रेम त्यांच्या वागण्या बोलण्यातून जाणवू लागलं. सद्गुरू स्वरूप अगाध अपार कायमी पामर कैसेवानु असा आपल्या सद्गुरूंचा गौरव करणाऱ्या स्वामीजींनी आपलं सर्वस्व त्यांच्या चरणी अर्पण केलं. सद्गुरूंच्या सेवाकार्यात स्वतःला झोकून दिलं. स्वामीजी आपल्यावर जे निष्काम प्रेम करतात त्या प्रेमामुळेच त्यांच्या मुखातून श्रवण घडावं अशी आंतरिक ओढ निर्माण झाली. लहान बाळाला जसं आईनं हलकेच थोपटावं आणि तिच्या या प्रेमात त्या चिमुकल्याने स्वतःला खुशाल झोकून द्यावं तसंच माझ्याबाबत घडत गेलं. इथे दर्शन घडलं ते अखंड आत्मज्ञानाच्या यज्ञाचं. इथे भाषा शिकायला मिळाली ती प्रेमाची. इथेच महत्व कळलं ते नरजन्माचं. स्वामीजींची आंतरिक जवळीक इतकी नकळत सहजगत्या झाली की मी अनुग्रहाचा कागद आणून तो स्वामीजींकडून समजून घेण्याबद्दल त्यांना विचारलं. त्यावर ते सहजपणे म्हणाले, मी अनुग्रह देईन तेव्हा या. तुमचा अनुग्रह तर झालाच आहे, पण तेव्हा तुम्ही लहान होता. आता फक्त तो समजून घ्यायचा आहे, आता येत जा. स्वामीजींच्या बोलण्यात खूप प्रेम होतं, जिव्हाळा होता, सेन्स ऑफ बिलॉंगिंग होतं. शनिवार 30 जानेवारी 2010 माघ शुद्ध पौर्णिमा, माझा पुनर्जन्मच झाला. परमपूज्य सद्गुरू स्वामी माधवनाथांच्या नंतर नाथसंप्रदायाची धुरा समर्थपणे पेलणारे त्यांचे उत्तराधिकारी स्वामी मकरंदनाथ, संप्रदायाची शुद्धता जपण्यासाठी सर्वस्वपणाला लावणारी, आत्मज्ञानाचा नंदादीप सतत तेवत ठेवणारी ही सद्गुरू माऊली या दिवशी मला नव्यानं जन्म देत होती. हा अनुग्रहाचा सोहळा म्हणजे साधकाच्या आयुष्यातील मंतरलेला क्षण. स्वामीजी मला म्हणाले, सद्गुरूंचे शब्द खरे ठरतात, तुम्ही त्यासाठी आज इथपर्यंत आला आहात. सद्गुरू अज्ञान नाही सकरतात. स्वामीजी त्यांच्या प्रत्येक शब्दातून जणू मामांचं स्मरण मला घडवत होते, मामांच्या शब्दांचा उलगडा करीत होते. पुढे मात्र स्वामीजींच्या उदात्ततेचं, विनयशीलतेचं, पूर्वसूरींबद्दलच्या आदराचं, प्रेमाचं आणि पारदर्शित्वाचं दिव्य दर्शनच घडलं. अनुग्रहाच्या श्लोकातील गुरुपरंपरेला सुरुवात झाली. आदिनाथांपासून स्वरूपानंदांपर्यंत आल्यावर स्वामीजींनी माझ्याबरोबरील इतर साधकांना थांबण्यास सांगितलं आणि पुढील गुरुपरंपरा स्वरूपानंद श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू अमलानंदाय नमः असं त्यांच्या मागोमाग मला म्हणायला सांगितलं. माझं म्हणून झाल्यावर स्वामीजींनी बाकीच्या साधकांना गुरुपरंपरा सांगितली. स्वरूपानंद स्वामी माधवनाथ श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः ही गोष्ट मला थक्क करून सोडणारी होती. स्वामीजी आणि सद्गुरू स्वामी अमलानंद एक झाले होते. एकच सद्गुरू तत्व चराचरात व्यापून राहिलं आहे याचा प्रत्यय येत होता. साधू दिसती वेगळे आले, परिते स्वरूपी मिळाले, अवघे मिळवणी एकची झाले देहातीत वस्तू. स्वामीजींनी माझा भक्तिभाव तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपला. सद्गुरू माऊली होऊन माझा पुनश्च अंगीकार केला, मला अनुग्रहित केलं. स्वामीजी इथे एक गोष्ट मनात येते. भगवान गोपालकृष्णांना जन्म दिला तो देवकी मातेनं, मात्र त्यांना घडवलं ते यशोदा मातेनं. आम्हा सर्वांचं भाग्य इतकं थोर आहे की साक्षात श्रीहरी पंढरीनाथच आपल्या रूपात आम्हाला घडवत आहेत. आपले शब्द आज खुणावत आहेत. सद्गुरूंच्या रूपाने विटेवर उभा असणारा पांडुरंगच कृपा करीत असतो आणि नेमकी ह्याचंच दर्शन आपण आम्हाला घडवलं ते 2011 मधील पंढरपूर आनंद यात्रेत. जसा अनुग्रह झाला तशी जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी स्वामीजींनी दिली. आत्मदर्शन हेच जीवनाचं ध्येय पक्क केलं. स्वामीजींचे परमार्थाबद्दलचे विचार अतिशय स्पष्ट आहेत, त्यात निसंदिग्धता आहे. ते म्हणतात, परमार्थ ही संसार नोकरी व्यवसाय करून जगण्याची एक जीवनपद्धती आहे. जसं शरीर कमवण्यासाठी व्यायाम जरूर तेवढा हवा, तसं आत्मदर्शनापर्यंत जाण्यासाठी व्यस्त जीवनातूनच मार्ग काढले पाहिजेत. प्रयत्नांची शिकस्त ही करावीच लागे. सद्गुरूंचं स्मरण म्हणजे ते ज्या सोहमबोधात आत्मबोधात असतात त्याचं स्मरण. सद्गुरूंची सेवा म्हणजे त्यांनी सांगितलेली साधना प्रामाणिकपणे सातत्यानं करणं आणि त्यांच्या कार्याची सेवा करणं. आणि म्हणूनच आपल्या वाट्याला आलेलं प्रत्येक कर्म ही त्यांचीच इच्छा, म्हणूनच ते आपण अतिशय प्रेमानी निरपेक्ष निस्वार्थ भावानी सर्वांनी करायला हवं. स्वामीजींचं सांगणं अगदी लॉजिकल आणि प्रॅक्टिकल असतं, त्याला शास्त्रीय आधार असतो. ते प्रत्येक साधकाच्या पातळीवर येऊन पारमार्थिक मार्गदर्शन करतात, त्याला त्यांच्या अनुभूतीची जोड असते. म्हणूनच त्यांच्या श्रीमुखातून निघालेला प्रत्येक शब्द अगदी बाणाप्रमाणे थेट आपल्या अंतःकरणात जाऊन बसतो. ध्यान आणि नामाची गोडी स्वामीजींनीच आपल्याला लावली. त्यांच्या अनुभूतीपूर्ण कृपाळू आशीर्वचनामुळेच आपण गीता ज्ञानेश्वरीवर प्रेम करू लागलो. इतके दिवस स्वामीजी क्लिनिकमध्ये पेशंटवर केलं जाणारं काम आता मात्र आपल्या स्मरणात आणि आपली सेवा म्हणून करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोहमचं अनुसंधान टिकवण्यासाठी आपणच सांगितलेल्या नानायुक्त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. आपण आणि परमपूज्य मातोश्री सौ मधुराताईंनी आमचं विश्व व्यापलं आहे. आपणच आम्हा सर्वांचे पंढरीनाथ आणि रुक्मिणी माता आहात. संसार परमार्थरूप करताना मोठी कसरत होते स्वामीजी. बरेचदा आपल्या कृपेने आनंदाचे शांती समाधानाचे क्षण येतात, तर कधीकधी अडखळल्यासारखं होतं. कधी चुकून व्यग्रता आली तर आपला आणि मधुराताईंचा हासरा चेहरा डोळ्यांसमोर येतो. आपण तरी परीक्षा केव्हा देणार असं म्हणणाऱ्या मधुराताई आठवतात आणि आपलेच शब्द बळ देतात, माझे प्रेम आहे तुमच्यावर, मी आहे तुमच्या बरोबर, तुम्हाला ते जमेल. हे सगळं जादूसारखं होतं. आणि आपणच आमचं बोट घट्ट धरून आत्मबोधाच्या वाटेवर पुढचं पाऊल टाकायला आम्हाला सज्ज करता. स्वामीजी, आपण जसं आपल्या सद्गुरूंवर प्रेम केलं आणि करीत आहात, तसं आम्हालाही आपल्यावर प्रेम करता येऊ ते जमू देत. ज्या सद्गुरू सेवेचा छंद आपल्याला लागला तोच छंद आम्हाला जडू देत, पछाडू देत. आत्मबोधाच्या वाटेवर फुललेल्या आत्मज्ञानाच्या कमळातील मकरंद प्राशन करण्यासाठी हे माऊली आपल्या श्रीचरणांभोवतीच रुंजी घालत असतानाच अखेरचा श्वास घेतला जावो, हीच आणि हीच आपल्या चरणी विनम्र आणि कळकळीची प्रार्थना. हरिओम तत्सत.
आई ही घडी बसलेली असतानाच योगिताला एक पोकळी जाणवली. त्या पोकळीतच स्वामी मकरंदनाथांनी प्रवेश केला आणि तिचं जीवनच व्यापून टाकलं. कृपाळूपणाने त्यांनी तिथे भाव जपत अनुग्रहाच्या वेळी तिला तिचा सद्गुरू स्वामी अमलानंदांशी जोडलं आणि आज ते तिचं पालन करत आहेत. सद्गुरू असे असतात. आपण आता एक अभंग ऐकणार आहोत. सद्भक्त श्रेया कारलेकर अभंग म्हणेल.
गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालू हा पुढे वारसा. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालू हा पिता बंधु स्नेही तुम्ही माऊली तुम्ही कल्पवृक्षातली सावली तुम्ही सूर्यामा दिला कवडसा आम्ही चालऊ हा पुढे वारसा जिथे कालंकूर बीजातले तिथे आज वेलीवरी फुले फलद्रूप हा वृक्ष भावाजसा आम्ही चालऊ हा पुढे वारसा जरी दुष्ट कोणी करू शासन गुणी सज्जनांचे करू पालन जरी दुष्ट कोणी करू शासन गुणी सज्जनांचे करू पालन मनी मानसी हाच आहे ठसा आम्ही चालऊ हा पुढे वारसा शिकोलीरता शूरता वीरता धरू थोर विद्ये सवे नम्रता मनी ध्यास हा एक आहे असा आम्ही चालऊ हा पुढे वारसा गुरुने दिला ज्ञान रूपी वसा आम्ही चालऊ हा पुढे वारसा आम्ही चालऊ हा पुढे वारसा आम्ही चालऊ हा पुढे वारसा
स्वामी मकरंदनाथांनी आपल्या सद्गुरूंनी दिलेलं ज्ञान आत्मसात केलं सद्गुरू वचनाचा बोध झाल्याने आज त्यांच्या आचार विचारातून आत्मसमाधानाचे आणि तृप्तीचे सूक्ष्म तरंग त्यांच्या स्वभावताली पसरत आहेत केवळ नाथसंप्रदायातीलच नव्हे तर इतर संप्रदायातील साधकांनाही ते शुद्ध परमार्थाकडे आकृष्ट करत आहेत सद्गुरू भक्ती कशी करावी शिष्यत्व अंगी कसं बांधवावं सगुणाच्या भजनात कसं रमावं त्याचबरोबर निर्गुणाचा वेध कसा घ्यावा अशा परमार्थ मार्गातील आशंकांचं समाधान ते करत आहेत आपला आत्मानंद प्राप्त झाल्यानंतर धन्यता मानून ते निवांत बसू शकले असते पण आलेल्या आर्तजीवांच्या कल्याणाच्या तळमळीने त्यांनी स्वतःच्या सौख्याला तिलांजली दिली अगदी आपल्या सद्गुरूंसारखं म्हणूनच या गुरुशिष्य परंपरेत स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ ही जोडी नित्यस्मरणीय आहे आपल्या सर्वांच्या वतीने स्वामीजींना मी विनंती करतो की त्यांनी आपलं आशीर्वचन प्रदान करावं
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः आज अश्विन शुद्ध चतुर्थी आहे आणि अश्विन शुद्ध चतुर्थीला घडलेला हा कार्यक्रम तिथीनेही आज घडतो आहे. मला आठवतं की मी स्वामीजींकडे जायला लागलो तेव्हा श्रावण शुद्ध प्रतिपदेचा कार्यक्रम स्वामीजींच्याकडे होत असे. आणि हा कार्यक्रम म्हणजे स्वामी स्वरूपानंदांनी ज्या दिवशी स्वामी माधवनाथांना आपले सांप्रदायिक उत्तराधिकार दिले तो दिवस होता. वीस वर्षाहून अधिक काळ स्वामीजींच्या निकट मी राहिलो. त्याच्यात श्रावण शुद्ध प्रतिपदेचे कार्यक्रम साधारणपणाने 15-1 झाले. 1992 साली जेव्हा स्वामीजींनी आपल्या संप्रदायाचे उत्तराधिकार त्यांच्या पुढे दिले तेव्हा ते म्हणाले आता हा कार्यक्रम करण्याची काही आवश्यकता नाही, आता संप्रदाय हा माझ्या पुढे गेला. असं म्हणून श्रावण शुद्ध प्रतिपदेचे उत्सव हे थांबले. त्या दरम्यान स्वामीजींची प्रकृतीही बरी नव्हती. आणि स्वामीजींच्या मुखातून त्या दिवशी पावसला काय घडलं हे दरवर्षी ऐकायला मिळत असे. त्यांना कसे पावसून निरोप येत गेले, निरोप आल्यानंतर कोणत्या तरी अपरिहार्यतेपोटी त्यांना जायला कसा उशीर झाला आणि मग तिथं काय काय घडलं असं स्वामीजी सांगत असत आणि जीवाचे कान करून आम्ही ते सर्व ऐकत असू. एक संप्रदाय सद्गुरू आपल्या शिष्योत्तमाच्या स्वाधीन करतात तेव्हा ती सद्गुरूंच्या दृष्टीने कृतार्थतेची आणि कृतकृत्यतेची अशी गोष्ट असते. आणि शिष्याच्या बाबत ही कृतार्थतेची आणि कृतकृत्यतेची गोष्ट निश्चितच असते. तेव्हा ऐकत असताना स्वामी स्वरूपानंदांच्या अंगाने ती कृतार्थतेची आणि कृतकृत्यतेची कशी गोष्ट आहे हे फारसं लक्षात येत नसे. पण ज्या दिवशी स्वामीजींनी हा कार्यक्रम केला तो 29 सप्टेंबरचा दिवस होता, मंगळवार होता. सोमवारी मी घरी ज्ञानेश्वरी सांगत असे माझ्या शुक्रवार पेठेतल्या घरी, तर स्वामीजींनी मिलिंदला मला निरोप द्यायला सांगितलं दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचा. त्यामुळे मिलिंद त्या दिवशी प्रवचनाला आलेला होता. ती तशी छोटी केंद्र असत असं असल्यामुळं ती केंद्र त्या त्या भागामध्ये चालावीत, त्याला सगळे साधक यावेत अशी अपेक्षाही नव्हती. आपला स्वाध्याय म्हणून ती केंद्र चालत असत आणि तो प्रवचनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मिलिंदनी मला असं सांगितलं की स्वामीजींनी तुला उद्या संध्याकाळी साडेसात वाजता त्यांच्या घरी बोलवलेला आहे. कशाकरता बोलवलेला आहे ते त्याला माहीत होतं, पण त्यांनी मला ते सांगितलं नाही. त्याला माहीत अशा करता होतं की स्वामी स्वरूपानंदांनी स्वामी माधवनाथांना जेव्हा सांप्रदायिक उत्तराधिकार दिले तेव्हा लेखी स्वरूपात दिले, तसे स्वामीजींनी देखील लेखी स्वरूपामध्ये ते तयार केलेले होते आणि त्याच्यावर साक्षीदार म्हणून मिलिंदला सही करायला बोलवलेलं होतं आणि दुसरी सही गोळे काकांची आहे, असे दोघं त्यांनी साक्षीदार नेमलेले होते. उजव्या हाताला त्यांना उजवा अंग पॅरालिटिक झालेलं असल्यामुळं त्याच्यावर त्यांनी अंगठा उमटवलेला होता. दुसऱ्या दिवशी देखील मला बँकेमध्ये विजय सांगायला आला की अरे मला निरोप मिळालाय आणि तुला सांगायला स्वामीजींनी सांगितले की आज संध्याकाळी त्यांच्या घरी आपल्याला जायचंय, पण त्याला कार्यक्रमाबद्दल काही माहिती नव्हती. त्या दिवशी बालसंस्कार केंद्राचा एक कार्यक्रम चौधरी अजिंच्या घरी आमच्या घराजवळच 11 मारुतीपाशी असा होता आणि त्या कार्यक्रमामध्ये लहान मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून शेवटी माझं भाषण ठेवलेलं होतं म्हणून मला बोलवलं होतं आणि त्या कार्यक्रमाची वेळ 6 ते 7 अशी होती किंवा 6 ते 7:30 अशी होती. मी तिथं गेल्यानंतर आजींना तसं नंदाताईंना मला जायचं असल्याबद्दल सांगितलं, त्यामुळे त्यांनी मला त्या कार्यक्रमातून 6:15 रिकामं केलं आणि मी तसंच सायकल घेऊन पुढं स्वामीजींच्या घरी गेलो. त्या दिवशी फार जोराचा पाऊस आला. जाईपर्यंत मी थोडा बहुत भिजलोच, पण मी तिथं पोहोचल्यावर अजूनच पावसाचा वेग वाढला, त्यामुळे बापूसाहेब वाकड्यांना म्हणजे स्वामीजींच्या चिरंजीवांना तिथे यायला उशीर झाला, उशीर होणार होता असा फोन आल्यामुळं जो 7:30 सुरू व्हायचा तो कार्यक्रम मग 8 सुरू झाला. तोपर्यंत कशाकरता बोलवलं असेल असा एकमेकांशी अंदाज काढत आम्ही थांबून होतो आणि तिथं असणाऱ्या अगदी थोड्या मंडळींना त्याची कल्पना होती. स्वामीजींनी त्या कार्यक्रमामध्ये बोलायला जी सुरुवात केली त्यांच्या शब्दांमधून, त्यांच्या हालचालीमधून किंवा वर्तनातून, स्वामीजींच्या बोलण्यामधून किंवा त्यांच्या मौनामधून देखील, त्यांच्या तृप्ततेच्या भावना होत्या. ते निश्चिंत, निर्भर आणि आनंदी असे होते. स्वामीजी असं म्हणाले की आपण, म्हणजे त्यांनी हा संप्रदाय 17 पुढे चालवला, '75 त्यांनी कामाला सुरुवात केली आणि 92 आलेलं होतं. आतापर्यंत यथाशक्ती यथामती मी हा संप्रदाय 17 पुढे चालवला असं ते म्हणाले. त्यांच्या बोलण्यामध्ये कृतार्थता होती. तेव्हा मला प्रथम अंदाज आला की इतकी वर्ष श्रावण शुद्ध प्रतिपदेचा कार्यक्रम ऐकत असताना स्वामीजी किती भाग्यवान अशा भावानी आणि स्वामीजींमुळे आम्ही किती भाग्यवान त्यांच्याकडे जाणारे सगळे अशा भावानी आपण हे ऐकतो. पण तेव्हा प्रथम स्वामीजींच्या बोलण्यातून हा उल्लेख आला तेव्हा मला असं जाणवलं की ही कृतार्थतेची भावना त्यांच्या शब्दांमधून व्यक्त होते आहे. आपण कार्य केलं, प्रवचन केली, त्यांनी तर देह ठेवेपर्यंत 39 वर्ष ज्ञानेश्वरीवर प्रवचन केली, सत्संग प्रश्नोत्तर घेतली, आनंद यात्रा काढल्या, ध्यान केंद्र स्थापन केली, पुण्यात अतिशय उत्तम अशी 2 सुसज्ज ध्यान मंदिरं झाली. त्यांनी काम वाढवण्यासाठी अक्षरशः प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सुशिक्षित आणि तरुण असा वर्ग त्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणात आकृष्ट झाला. या तरुणांना त्यांनी ध्यानाची आवड लावली. ध्यानाबरोबरच नाम, इतर पारमार्थिक साधना, ज्ञानेश्वरी, दासबोध या ग्रंथांची आवड लावली. दिलीप आता म्हणाला, मलाही आठवलं, आम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण केलं 1985 साली. नाहीतर त्या वयामध्ये ज्ञानेश्वरी कोण वाचतो? पण अशा अनेक तरुण मंडळींना ज्ञानेश्वरीची आवड स्वामीजींनी लावली. स्वामीजींचं वर्णन करताना बॅरिस्टर अप्पासाहेब पंतांनी असं सांगितलं की प्रभात रोड आणि भांडारकर इन्स्टिट्यूट रोड या भागामध्ये जे देव खोक्यात ठेवून देवपूजा बंद करण्याचा प्रसंग आलेला होता सुशिक्षितपणामुळे, आपण इलाइट क्लासचे झालो अशा भावनेमुळे, ते सन्मानानी त्यांच्या देव्हाऱ्यामध्ये गेले आणि लोक पूजा करायला लागले, हे स्वामीजींनी घडवलं असं अप्पासाहेब पंत म्हणाले. अडगळीत जाऊन देव जे पडले असते त्याच्याऐवजी लोकांना भक्तीला लावलं. स्वामीजींनी समोर येणाऱ्या समुदायाच्या श्रद्धेला आवाहन केलं. माणूस बदलू शकतो, उत्तम विचारांनी माणूस तयार होऊ शकतो असा आत्मविश्वास दिला. अशी कृतार्थता त्यांच्या उद्गारांमध्ये, त्यांच्या हालचालींमधून अशी त्या दिवशी मला प्रथम जाणवली. प्रथम याचा अर्थ त्या दिवशी स्वामीजींची भावना कशी होती याचा विचार केल्यानंतर, त्या दिवशी ते विशेष भावनेमध्ये होते असं नंतर स्मरलं. तेव्हा तर माहीत नव्हतं की आपण कशाकरता जमलेले आहोत. कृतार्थतेबरोबर एक प्रकारची कृतकृत्यता त्यांच्या शब्दांमधून ओसंडून वाहत होती. आपल्याला आपल्या सद्गुरूंनी निवडलं, योग्य मानलं, गुरुसेवा करण्याची संधी आपल्याला इतका काळ मिळाली असा भाव नंतर विचार करताना मला जाणवलं की त्या बोलण्यामध्ये आहे. संप्रदायाची सेवा आपल्या हातून घडली, या संप्रदायाचा उत्तराधिकारी आपण नेमतो आहोत, संप्रदाय यशस्वी रीतीने आपण पुढे चालवला, त्यातही यश मिळालं अशी कृतकृत्यता त्या दिवशी त्यांना निश्चित होती. आणि गुरु परंपरा आपल्या पुढे चालत राहण्याचं समाधान असं त्यांना त्या दिवशी निश्चित वाटत होतं। त्यांचं जे व्यक्तिगत जीवन होतं ते व्यक्तिगत जीवन असंच कृतार्थतेने आणि एक प्रकारे कृतकृत्यतेने भरलेलंच होतं। त्यांच्या व्यक्तिगत जीवनातली कृतार्थता म्हणजे त्यांनी प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही उत्तम न्याय देऊन पार पाडलेले होते। तोपर्यंत म्हणजे हा समारंभ झाला तेव्हा ते 75 वर्षांचे होते, त्यामुळे प्रपंच उत्तम रीतीने पार पडला असं ज्या वयामध्ये व्यक्ती खात्रीने म्हणू शकतो ते त्यांचं वय होतं। त्यांची मुलं आपापल्या ठिकाणी उत्तम आणि सुस्थिर होती आणि त्यांचं व्यक्तिगत जीवन देखील गुणांचं भरण पोषण करत असं पुढे गेलेलं होतं। त्या जीवनामध्ये मुख्यतः नियमितता, शिस्त, वक्तशीरपणा, उत्तम अशी कर्म यांचा सहभाग होता आणि त्या सगळ्याचं सुख व्यक्तीला वाटतं आणि कृतकृत्यता देखील व्यक्तिगत होती, कारण व्यक्ती म्हणून त्यांच्या जीवनात त्यांना सद्गुरूंचा लाभ झालेला होता। साधनेच्या जीवनाचं गौरी शंकर त्यांनी गाठलेलं होतं, आत्मदर्शन झालेलं होतं। ते सद्गुरू म्हणून कार्य करत होते। एकूणच आपल्या सगळ्या जीवनाचं सार्थक झालेलं आहे असा स्पष्ट भाव त्यांच्या ठिकाणी होता। तेव्हाचे त्यांचे उद्गार देखील जर आठवले ते असं म्हणाले की 1973 साली स्वामी स्वरूपानंदांनी नाथ संप्रदायाची सूत्र स्वाधीन करून मला सद्गुरू पदाधिष्ठित केलं, बोलण्याची त्यांनी जी सुरुवात केली त्या गोष्टीला आता 18-19 वर्ष झाली असं ते म्हणाले। मोठ्या कृतार्थतेने म्हणाले, दीर्घकाळ लोटला, दीर्घकाळ आपण आता ही जबाबदारी सांभाळलेली आहे। ऐकत असताना आम्हाला माहित नव्हतं की हे अशी प्रस्तावना का करतायत। पुढे त्यांचं वाक्य आलं की आज मी त्या जबाबदारीतून मुक्त होतो आहे, माझ्यावरील जबाबदारी माझ्या पुढे चालवण्याची व्यवस्था करून। आपल्यावर आलेली ही पवित्र जबाबदारी उत्तम रीतीने सांभाळून आपण त्यातून मुक्त होतो आहोत अशी ती कृतकृत्यता होती। व्यक्ती म्हणून जर म्हटलं तर जबाबदारी येणं ही कृतकृत्यता आणि त्याच व्यक्तीला जबाबदारी आपण उत्तम रीतीने निभावून पुढे देतो आहोत ही त्याच्या पुढची कृतकृत्यता। ते असं म्हणाले की 1973 साली पावसमध्ये घडलेल्या इतिहासाची आज पुनरावृत्ती होते आहे, तेव्हा आम्ही सावध झालो। आजचा हा प्रसंग काही वेगळा आहे की काय असं वाटायला लागलं। पुढे ते म्हणाले की स्वामी स्वरूपानंदांनी मला लेखी स्वरूपात दिलं आणि मी तसंच माझ्या संप्रदायाचे उत्तराधिकार लेखी स्वरूपात पुढे देणार आहे। त्यावेळेला स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे एक विश्वस्त बामो परांजपे गुरुजी आणि भाऊराव देसाई यांच्या समक्ष स्वामीजींनी हे मला दिलं आणि पुढे स्वामीजी म्हणाले की इथंही मी मंडळाचे काही विश्वस्त तसंच अन्य काही मंडळी बोलवलेली आहेत आणि त्यांच्या समक्ष मी हे देतो आहे। म्हणाले की या प्रसंगाचं व्हिडिओ शूटिंग इथं करण्याची मी व्यवस्था केलेली आहे, शिवाय टेप रेकॉर्डर देखील लावलेले आहेत असं म्हणाले. आणि मग ते जे म्हणाले ते तसं खूप महत्वाचं होतं. ते म्हणाले की मी आपल्या सर्वांना बोलावून सर्वांसमक्ष अशा करता हा कार्यक्रम करतो आहे की उद्या कोणी शंका घ्यायला नको. असं म्हणून त्यांनी या संप्रदायाचे उत्तराधिकार मला आणि डॉक्टर नगरकरांना या दोघांना मी देतो आहे अशा प्रकारे आपली इच्छा व्यक्त केली. त्यांनी तो सगळा जे लिहिलेलं होतं ते तो सगळा मजकूर वाचला, सगळ्यांना वाचून दाखवला, एक लिफाफा मला दिला माझ्याकरता तयार केलेला, एक डॉक्टर नगरकरांना दिला त्यांच्याकरता तयार केलेला आणि म्हणाले की मी यांना सर्व लेखी दिलेला आहे, इथला शब्द टेप केला गेलेला आहे, या कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग घेतलं आहे, या दोघांखेरीज मी कोणालाही कसलेही अधिकार दिलेले नाहीत. आणि नंतर जर कोणी म्हटलं की ते मला म्हणाले होते की तुलाही मी अधिकार दिलेत तर त्याला लेखी मागा. कोणी जर म्हटलं की स्वप्नात मला स्वामीजींनी येऊन सांगितलं तर स्वामीजी तसली गोष्ट मानत नाहीत असं म्हणाले. ते म्हणाले की स्वामींचा सर्व व्यवहार असा स्वच्छ असतो. बापूसाहेबांनाही मुद्दाम बोलवलेलं आहे असं म्हणाले की कुठं गडबड होता कामा नये, या शब्दांचे अर्थ तेव्हा समजत नव्हते. आणि म्हणाले की अजून कोणाला जर द्यायचं असेल तर मी असंच लेखी आणि सर्वांच्या समक्ष देईन. म्हणाले की हे दोघही गुरु परंपराच चालवणार, यांच्यापाशी या संप्रदायाच्या दोन शाखा सुरू होतील. स्वामीजींनी पूर्ती दक्षता घेऊन हे सर्व केलं. जशी दक्षता स्वामी स्वरूपानंदांनी घेतली तशीच दक्षता स्वामी माधवनाथांनी घेतली. अशी दक्षता घेऊन देखील स्वामीजींना या उत्तराधिकाराबद्दल बरंच सोसावं लागलं हे मला माहिती आहे. एकदा मी दुकानात बसलेलो होतो स्वामीजींच्या, 1977 सालची गोष्ट असावी, पोस्टमननी एक पत्र स्वामीजींना आणून दिलं. नव्हे चंप भिशीकर स्वामीजींकडे आले, बसले. त्यावेळेला बापूसाहेब भिशीकर स्वामीजींकडे जे सत्संग किंवा विविध कार्यक्रम चालत असत त्याचं लेखन दैनिक तरुण भारत मध्ये करत असत. त्यांना स्वामी स्वरूपानंदांच्याच एका संन्यासी उत्तराधिकाऱ्यांचं पत्र आलेलं होतं. त्यांनी तो लिफाफा स्वामीजींकडे दिला. ते म्हणाले की हे बघा. स्वामीजींनी ते उघडलं काय म्हणाले आणि माझ्या हातात दिलं, म्हणाले की वाच. आणि मी वाचायला सुरुवात केली तेव्हा त्याच्यात त्यांनी बापूसाहेब भिशीकरांना असं लिहिलेलं होतं की तुम्ही ज्यांचा स्वामी स्वरूपानंदांचे उत्तराधिकारी म्हणून उल्लेख करता आहात आणि वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी करता आहात त्यांच्याकडे अधिकार नाहीत. तुम्ही ते तपासून घेतलं आहे का असं विचारणं करणारं पत्र होतं। स्वामीजींच्याच एका गुरुबंधूंचं, स्वरूपानंदांच्याच एका उत्तराधिकाऱ्याचं। स्वामीजींनी बापूसाहेबांना सगळी हकीकत सांगितली आजच्या दिवसाची श्रावण शुद्ध प्रतिपदेची। तर बापूसाहेब हे खूप सिनियर पत्रकार होते, सगळं ऐकून झाल्यावर म्हणाले की पण ते असं म्हणतायत की त्यांच्याकडे काय लेखी आहे ते तुम्ही पाहिलेलं आहे का असं ते विचारतात, असं बापूसाहेबांनी स्वामीजींना आठवण करून दिली। त्याच्यावर स्वामीजींनी अगदी नाईलाजानी त्यांच्या दुकानाच्या तिजोरीमध्ये, त्या तिजोरीतही अजून एक कप्पा होता, त्या कप्प्यामध्ये जे पत्र लिफाफा होता तर तो काढला आणि तो बापूसाहेबांना दाखवला। स्वरूपानंदांच्या सहीचं ते पत्र होतं उत्तराधिकार दिल्याचं। ते बापूसाहेबांना दिलं तसं म्हणाले, यालाही दाखवा, वाच म्हणाले। मी ते वाचलं, त्याच्यानंतर त्याची कॉपी माझ्याजवळ आहे अजून। नंतर माझ्याकडे त्याची प्रत ही स्वामीजींनी दिली। संप्रदायाचे उत्तराधिकार स्वरूपानंदांनी माधवनाथांना दिले आणि अनुग्रह कसा द्यावा याचं मार्गदर्शन असणारे देखील दोन कागद त्याच्यामध्ये लिहून ते माधवनाथांना दिलेले आहेत। आतापर्यंत हा कार्यक्रम ऐकत असताना श्रावण शुद्ध प्रतिपदेचा एका बाजूने ऐकला जात होता, पण सद्गुरूंच्या बाजूने काय असेल असा आता समजायला आता विचार केला तर लक्षात येतं की का तेव्हा त्यांनी अशी दक्षता घेतली। माझी कल्पना 1983 किंवा 84 साली कांचन आली आहे का, सातारा 82 साली स्वामीजी सातारा, कराड, कोल्हापूर, रत्नागिरी, पावस, गोवा अशा रीतीने दुकान विकल्यानंतर या भागामध्ये गेलेले होते। तेव्हा कोल्हापूरमध्ये असंच हे स्वामी स्वरूपानंदांचे उत्तराधिकारीच नव्हेत, यांचा कार्यक्रमच आम्ही इथं होऊ देणार नाही अशा प्रकारे काही मंडळींनी अतिशय तीव्र विरोध केला। स्वामीजींचं आणि त्यांचं बोलणं झालं, ही मंडळी होती तेव्हा त्यांच्याबरोबर, आणि मग स्वामीजींशी बोलल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तिथं तुडुंब गर्दी व्हायला लागली स्वामीजींच्या कार्यक्रमांना। पण गंमत म्हणजे रत्नागिरीमध्ये स्वरूपानंद सेवा मंडळाचे विश्वस्त बाम परांजपे गुरुजी देखील असे सगळे एकत्र बोलावून स्वामीजींना हे असं घडलं होतं ना असं सर्वांदेखत बाम परांजपे गुरुजींना विचारायला लागलं आणि बाम परांजपेंनी हो असं झालेलं होतं आणि असा कागद माझ्या समोर दिलेला होता, मी यांना निरोप दिलेला होता की स्वरूपानंदच फक्त बोलतील आणि बाळासाहेब फक्त ऐकतील आणि मी याचा साक्षी आहे असं बाम परांजपेंनी कबूल केलं शेवटी। याचं कारण त्या भागामध्ये रत्नागिरी पावस या भागामध्ये स्वामी माधवनाथांच्या बद्दल अशाच प्रकारचे गैरसमज पसरवले गेले होते। आता सध्याचा जर विचार केला तर पावसच्या स्वामी स्वरूपानंदांचे आपण उत्तराधिकारी आहोत असं सांगणारे 10 ते 12 जण महाराष्ट्रात काम करतायत, फॉर युअर इन्फॉर्मेशन। प्रत्यक्षात तसं नसताना स्वामीजींच्या वेळेलाही अशी मंडळी होती आणि सांप्रदायिक कार्यामध्ये अशुद्धी येण्याचं दुःख सद्गुरूंना काय वाटत असेल हे स्वामीजींच्या शब्दाशब्दातून त्यावेळेला प्रगट होत होतं. स्वामीजींनी जे स्वप्नाबद्दल म्हटलंय ना, तसं स्वामी स्वरूपानंदांचे एक उत्तराधिकारी म्हणून काम करणारे, त्यांना स्वामीजींनी स्वप्नात येऊन तू माझं काम पुढे चालू कर असं सांगितलं आणि ते काम करतात. ते स्वामीजींकडे आले ते की मला स्वरूपानंदांनी असं स्वप्नात सांगितलं याच्यावर शिक्कामोर्तब, पण स्वामीजींनी त्याला मान्यता दिली नाही. अशा प्रकारचे हा एक काटेरी मुकुट आहे आणि मला असं वाटतं की हा काटेरी मुकुट स्वामीजींनी कसा सांभाळला हे जवळून मला पाहायला मिळालेलं होतं. संप्रदाय शुद्धीची जी तळमळ स्वामीजींना वाटत होती, ती तळमळ असे घडणारे जे प्रसंग असतात त्यांना त्यांच्या जीवनात ज्यांना तोंड ज्या प्रसंगांना तोंड द्यायला लागलं त्याकरता झालेले होते, त्याकरता ही तळमळ होती. परमार्थ हे एक असं क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी लोकांना सहज फसवावं, त्यांच्या खिशातून पैसे काढून घ्यावेत, खोटी आश्वासनं द्यावीत, अशा प्रकारचा एक गैरसमज पसरू पाहतो. या सगळ्यामध्ये परमार्थ आणि संप्रदाय शुद्ध राहणं ही फार मोठी महत्वाची गोष्ट आहे. स्वामीजींनी अशा प्रकारची दक्षता घेतल्यानंतर इथं देखील अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या. स्वामीजींनी देह ठेवल्याबरोबर सुषमाताई वाटवे असं म्हणायला लागल्या की ही गुरु परंपरा आहे की शिष्य परंपरा आहे कोण जाणे, स्पष्ट होत नाहीये म्हणाल्या. खरं म्हणजे स्वामीजींच्या समोर टेप रेकॉर्डर लावून त्या बसलेल्या होत्या. त्यांनीच प्रश्न विचारलेला होता, त्याला स्वामीजींनी निसंदिग्ध उत्तर दिलेलं होतं. त्याच्याकरता म्हणून नाईलाजानी मंडळांनी व्हिडिओ कॅसेट त्याची सीडी ही 12 वर्षापूर्वी अध्यात्म मंगल धाममध्ये दाखवली, इथेही कधीतरी आपल्याला दाखवता येईल. या कार्यक्रमाच्या वेळेला तो कार्यक्रम नक्की झाला कसा हे सगळ्यांकरता दाखवता येईल. पण तेव्हा मंडळांनी ही दाखवली. त्याच्यानंतर या मंडळींना हे नक्की शिष्य परंपरा आहे कारण यांना संप्रदायाचे उत्तराधिकारी नेमण्याचे अधिकार स्वामीजींनी दिलेले नाहीत असं सांगायला त्यांनी सुरुवात केली. त्या सीडीमध्ये स्वामीजी जे बोललेले आहेत ते परत एकदा दाखवायला लागलं. स्वामीजी असं म्हणतात की हे दोघं कालांतरांनी आपले उत्तराधिकारी नेमू शकतील, यांनी ताबडतोब मात्र असं काही करू नये, आधी आपली साधना करावी, संप्रदाय वाढवावा आणि एका योग्य वेळी योग्य अधिकारांनी हे ही गोष्ट करतील असं स्वामीजी म्हणालेले होते. याचं कारणही असं की खरं म्हणजे ते नंतर समजलं की 96 साली स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर एका साधकानी आपल्या इथं येणाऱ्या मला तू उत्तराधिकार दे, ते आता 1 वर्ष होईल त्यांना जाऊन, तर त्यावेळेला तू डिक्लेअर कर असा माझ्या मागं एक प्रकारे प्रेमाचा आग्रह सुरू केलेला होता. तेव्हा त्याला ते दाखवायला लागलं की असं नाही करता येणार, हा संप्रदाय म्हणजे असं वाटून खाण्याची गोष्ट नाहीये, इथं चुकीचं काही होऊ दिलं जाणार नाही. बारामतीला सरल बाबरांनी स्वामीजींच्या एका नातवाला हा संप्रदायाचा खरा उत्तराधिकारी आहे, हा त्यांच्या ब्लड रिलेशन मधला आहे असं सांगायला सुरुवात केली. एका एक ग्रंथ इथं सरलातेंच्या हस्ते तेव्हा प्रकाशित केला गेला. तो गुपचूप काही मंडळींना देण्याची कामं झाली. त्याच्यात तशा प्रकारचा मजकूर छापून आणला गेला. हे सगळं माझ्या आणि मंडळाच्या अपरोक्ष झालं. बारामतीहून याबद्दलच्या तक्रारी आल्या की असं कसं काय, स्वामीजींनी सांगितलेलं हे नाहीये खरं, आम्हाला माहिती आहे. मी कडक पावलं उचलून या सगळ्या मंडळींशी असणारे संबंध तोडून टाकले. एवढं होऊन देखील सुषमाताईंनी पुण्यामध्ये अनुग्रह द्यायला सुरुवात केली. अजून कोणा साधकांनाही त्यांनी त्याच्याकरता तयार केलं. त्याच्यावर मी आणि मंडळांनी या मंडळींना या कामातून काढून टाकलं, त्यांच्याशी संबंध बंद केला. स्वामीजींची जी स्पष्टता राखण्याचं धोरण होतं त्यामुळं मी किंवा मंडळ या मंडळींवर अन्याय करत नाहीये हे सगळ्यांना समजलं. मला सांगायचं हे का हे झालं तर इतक्या क्लॅरिटीनी सांगितलेलं असल्यामुळं आणि त्याच्यानंतर 4 वर्ष स्वामीजी होते, वेगवेगळ्या वेळेला ते हे बोलत होते, असं सगळं असल्यामुळं खरी गोष्ट काय आहे ते इथं शेकडो लोकांना माहीत होतं, कोणाला फसवणं अवघड होतं. त्यांच्या स्पष्टता राखण्याच्या धोरणामुळं हे प्रसंग अति वाढू शकले नाहीत, नाहीतर कोणाला काढून टाकल्यामुळं का गोष्ट संपत असते, संपत नाही. स्वामीजी म्हणाले की हा संप्रदाय या संप्रदायातल्या प्रत्येक सद्गुरूंनी अगदी शुद्ध राहावा अशी दक्षता यापूर्वी घेतलेली आहे. मी देखील हा संप्रदाय शुद्ध राहावा असाच कटाक्ष ठेवून काम केलं असं ते म्हणाले. आणि हे दोघही तसं करतील असा मला विश्वास वाटतो असं त्याच्यात ते म्हणाले. म्हणून सांप्रदायिक शुद्धतेच्या बाबत तडजोड न करण्याचा पवित्रा स्वामीजींनी जी अपेक्षा व्यक्त केलेली होती माझ्याकडून त्याला अनुसरून मी घेतला. आणि ते त्यांच्या कार्यकाळामध्ये असे सावध राहून वागले हे मला माहीत आहे. मला मुख्यतः काय करायचं आहे असं मी या काळात फार विचार करतो. मला श्रवणाधिष्ठित परमार्थ रुजवायचा आहे. आपल्या स्वतःच्या जीवनाचा श्रोत्यांसमोर आदर्श असावा असं एक चांगलं जीवन मला जगायचं आहे. साधना, मनन, चिंतन यांनी आपण आणि आपल्याकडे येणारी मंडळी अधिकाधिक आत्मनिष्ठ राहावीत याच्याकरता मला प्रयत्न करायचा आहे. प्रत्ययाचं निरूपण असं जे समर्थ म्हणतात, प्रत्यये बोलवन उठवन गेला चटक लागली लोकांना, नाना मार्ग सांडून त्याला शरण येती, तशा प्रकारचं प्रत्ययाचं बोलणं, प्रत्ययाचं ज्ञान, प्रत्ययाचं निरूपण इथं घडावं, इथं श्रोत्यांनीही ऐकावं असं मला करायचं आहे. साधनांच्या गुरुपदिष्ट साधनेचं मार्गदर्शन तसंच नाम, ध्यान, पूजा, श्रवण याच्या संबंधी असणाऱ्या विविध प्रकारच्या युक्त्या साहित्याचं मार्गदर्शन या सगळ्यांनी एक अंतरंगता या कामामध्ये यावी असा मला प्रयत्न करायचा आहे. साधनेविषयीच्या शंकांचं निरसन इथं घडावं. गुरुसेवा या भावनेने गुरुभक्तांची सेवा करावी. माझ्याबद्दल बोलताना नेहमी असं बोललं जातं की तुती सर्वांकरता करतात, पण माझ्या दृष्टीने गुरुभक्तांची सेवा करणं हे जीवन मला जगायचं आहे. तसंच आलेल्या मंडळींच्या विचारांना दिशा देणं, लोकांमध्ये राहणं, आपलं जीवन हे एखाद्या उघड्या ग्रंथाप्रमाणे कोणाही समोर असलं पाहिजे, त्यांना वेळ प्रसंगी आधार देणं, दिलासा देणं. साधनेकरता दिलासा मिळण्याची आवश्यकता असते, कारण ध्येय फार दूरचं आहे. असं म्हणतात 18 वर्ष लागतात, कोणी म्हणतात 24 वर्ष लागतात. स्वामीजी म्हणत असत 12 12 12 म्हणजे 36 वर्ष आणि 4 वर्ष मुरायला. 50व्या वर्षी जर व्यक्ती आली तर त्याच्या पुढे 40 वर्ष दिलाशाची गरज आहे, आधाराची गरज आहे. तसं व्यक्तिगत लौकिक किंवा कौटुंबिक प्रश्नांकरता मार्गदर्शन हा माझा व्यवसाय नाही, उद्योग नाही, हे माझ्या कामाचं क्षेत्र नाही, मला त्याच्यातलं काही कळत नाही, हे लोकांना स्पष्टपणे सांगणं. तरीही साधक वर्ग जो आहे आणि त्यांच्या व्यक्तिगत कौटुंबिक प्रश्नांमध्ये जर अडकलेला आहे, तर आपण नाही का जर अडकलो आपल्या प्रपंचातल्या कोणत्या ना कोणत्या गोष्टीत, तर आपण जास्तीत जास्त उत्तम तर्कबुद्धीचा आधार घेतो, विचार करतो, विचार विनिमय करतो, मार्ग काढतो. तसा मी मार्ग काढेन, मी डोळे मिटून बसणार नाही आणि एकदम मला काहीतरी समजलं असं तुम्हाला सांगणार नाही. पण साधकांकरता हे एवढं साधक असेल तर, कारण त्याची देखील व्यक्तिगत पातळीवर आवश्यकता असते. प्रपंच आणि परमार्थ एकाच वेळेला करता येतात, प्रपंच परमार्थ रूप करता येतो. परमार्थ केवळ आत्मदर्शनाकरताच करण्याची गोष्ट आहे, तेच जीवनाचं चरम लक्ष्य असावं. अशा प्रकारचं काम मला करायचं आहे. हे सांप्रदायिक कार्य आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी उघडली तरी याच्यापेक्षा वेगळं काही त्याच्यात मिळणार नाही. याच हेतूने ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली. अशा प्रकारे स्वामीजींच्या जीवनात देखील याच्यापेक्षा वेगळं काही दिसणार नाही. या अंगाने संप्रदायाची सेवा, सद्गुरूंची सेवा आणि सद्गुरूंची सेवा या भावानी मला माझ्याकडे आलेल्या मंडळींची, आपण सद्गुरूंची सेवा करतो आहोत या भावानी सेवा असं करण्याची इच्छा आहे आणि तसा प्रयत्न मी करतो आहे. तो प्रयत्न तुम्हाला फार उदात्त भासतो, ही तुमचं मोठेपण आहे असं मी म्हणेन, कारण मला या प्रयत्नामध्ये अजून मी कितीतरी करू शकतो पण करत नाहीये असं जाणवत जर स्वामीजींचं जीवन पाहिलं तर. आणि त्या तऱ्हेनी त्यांचं जीवन हे प्रेरक मार्गदर्शक असं असल्यामुळं मला काय करायचं आहे, तर अशा आदर्शाला समोर ठेवून जितकं अधिकाधिक उत्तम करता येईल तितकं स्व स्वामीजींची सेवा म्हणून पंढरीनाथांची सेवा म्हणून हे कार्य करायचं आहे. हीच प्रेरणा आणि हाच या दिवसाचा मी संकल्प समजतो. स्वामीजी आणि सर्व संप्रदाय म्हणजे या संप्रदायाचे सर्व पूर्वसूरी आणि एकूण सर्वच संप्रदाय यांचा नक्की मला पाठिंबा आहे आणि माझ्या मला साधन बनवून ते हे कार्य माझ्या हातून करतील, करत राहतील, करत राहत आहेत आणि राहतील असा मला विश्वास आहे. आणि तशीच या दिवसाच्या निमित्ताने माझी प्रार्थना देखील आहे. हरिओम तत्सत. हरि हरि.
कार्यक्रमाची सांगता आरतीने होईल. सद्भक्त श्री अशोक हातवळणे व सौभाग्यवती अमृता हातवळणे औक्षण करतील. सद्भक्त विलास आरती म्हणेल. आपण त्याच्याबरोबर म्हणूयात. कार्यक्रमानंतर जे नमस्कार होतील ते कार्यकर्ते सांगतील, सूचना करतील त्याप्रमाणे शांतपणे करावेत.
आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, दास भक्ति ने पाई ठेवी तो माथा. आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, कृपाळु तु ज्ञान देवी, पाजीसी अमृत ओवी, जाणीव आगळी जाणीव आगळी, जाण भक्ता आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, मायेचे बंध तोडीशी, अक्षय सुख जोडीशी, सोहम स्वरूप कुण कुण दाबीशी आरता, आरती माधव नाथा आरती माधव नाथा संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा मिले अखंड चांदने चकोर चिंता आरती माधव नाथा आरती माधव नाथा दास भक्ति ने पाई ठेवी तो माथा माधव नाथा आरती माधव नाथा ओवाळु आरती स्वामी मकरंद नाथा आवे नमुनि पद कमलावर ठेवी अला माथा भावे नमुनि पद कमलावर ठेवी अला माथा ज्ञान देवीचा पवित्र रंगी रंगुणि परमार्था स्वामी तू रंगुणि परमार्था प्रपंच साधुनि भक्ति प्रेमे स्वानंदे रमता ओवाळु आरती स्वामी मकरंद नाथा एन मुनि पद कमलावरि ठेवी अलं माथा सोहम हंसारूढ राहुनि शांत विषि आर्ता स्वामी तू शांत विषि आर्ता नाथ पंतीची खूण दाविसी उन्मनी सुख भक्ता ओवाळु आरती स्वामी मकरंद नाथा भावे नमुनि पद कमलावरि ठेवी अला माथा भाव धरोणिया चातक जैसा शरणय मेघा जैसा दास मणे मी अनन्न तैसा धाव पाव बेगा ओवाळु आरती स्वामी मकरंद नाथा भावे नमुनि पद कमलावरि ठेवी अला माथा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। वसंतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
श्रीराम काही निवेदन आहे। आज सायंकाळच्या केंद्राला सुट्टी आहे।